श्रीमद अद्य रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे षोडश सर्ग प्रारंभ वानरांना निरोप आणि ग्रंथाची प्रशंसा। महादेव म्हणाले, हे पार्वती, सर्व लोकांना सुख देणाऱ्या राजश्रेष्ठ श्रीरामांचा राज्याभिषेक झाल्यावर पृथ्वी ही धान्याने संपन्न झाली आणि वृक्ष फलयुक्त झाले। जी फुले गंधरहित होती ती सुगंधी होऊन शोभून दिसू लागले। राज्याभिषेकानंतर सर्वप्रथम रघुनंदनाने एक लक्ष घोडे, एक लक्ष धेनू आणि शेकडो बैल ब्राह्मणांना दान म्हणून दिले। तसेच पुन्हा त्याने त्याला 30 कोटी सुवर्ण मुद्रा दिल्या। तसेच रामाने ब्राह्मणांना आनंदपूर्वक वस्त्रे, अलंकार आणि रत्ने दिली। त्यानंतर सूर्याच्या कांदेप्रमाणे तेजस्वी सर्व रत्नाने गुंफलेले एक माळ भक्तवत्सल राघवाने प्रेमपूर्वक सुग्रीवाला दिले। तसेच रघुनंदनाने 2 दिव्य बाहुभूषणे अंगदाला दिली। नंतर कोटीचंद्राप्रमाणे तेज असणारा आणि मणी व रत्ने यांनी विभूषित असा एक हार रघुकुलश्रेष्ठाने प्रीतीपूर्वक सीतेला दिला। स्वतःच्या गळ्यातील तो हार उतरवून जनकनंदिनी सीता आपले पती आणि सर्व वानर यांच्याकडे वारंवार पाहू लागली। तिच्या मनातील भाव ओळखून जानकीकडे पाहत श्रीराम तिला म्हणाले, हे सुंदरमुखी वैदेही, तू ज्याच्यावर संतुष्ट असशील त्याला तू हार दे। त्यावेळी राघवांच्या देखतच सीतेने तो हार हनुमंताला दिला। त्या हारामुळे आणि झालेल्या गौरवाने मारुती शोभून दिसू लागला। हात जोडून जवळच उभ्या असणाऱ्या मारुतीकडे पाहून त्याच्या सर्वश्रेष्ठ भक्तीने संतुष्ट झालेले श्रीराम सुद्धा त्याला म्हणाले, हे हनुमाना, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू इच्छित वर मागून घे। त्रैलोक्यात देवांना सुद्धा जे दुर्लभ असेल ते मी तुला देईन। अतिशय आनंदित झालेल्या हनुमानाने सुद्धा रामांना नमस्कार करून म्हटले, हे रामा, तुमच्या नामाचे स्मरण करताना माझे मन तृप्तच होत नाही, म्हणून तुमच्या नामाचे सतत स्मरण करीत मी या भूतलावर राहावे अशी माझी इच्छा आहे। जोपर्यंत या जगात तुमचे नाव टिकून राहील तोपर्यंत माझे शरीर टिकून राहू। हे राजेंद्र, हा माझा इच्छित वर आहे। ठीक आहे, असे म्हणून श्रीरामाने त्याला सांगितले, जीवनमुक्त स्थितीत तू या जगात तुझ्या इच्छेप्रमाणे सुखाने राहा। नंतर कल्पाच्या शेवटी तुला माझे सायुज्य प्राप्त होईल या संशय नाही। त्यानंतर जानकी प्रीतीपूर्वक त्याला म्हणाले, हे मारुती, तू जेथे कोठेही असेल तेथे सर्व भोग हे माझ्या आज्ञेने तुला प्राप्त होतील। त्या दोन्ही ईश्वराने असे सांगितल्यावर मारुतीचे मन अतिशय आनंदित झाले। त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू भरून आले होते। मारुतीने त्या दोघांना वारंवार प्रणाम केला आणि मग मोठ्या कष्टाने तो महाबुद्धिमान तपश्चर्या करण्यासाठी हिमालय पर्वताकडे निघून गेला। त्यानंतर हात जोडून उभे असणाऱ्या गुहाजवळ जाऊन राम त्याला म्हणाले, अरे मित्रा, तू अतिशय उत्तम आणि रम्य अशा तुझ्या शृंगवेर नगराकडे परत जा आणि तेथे माझे चिंतन करीत तू स्वतःच संपादन केलेले भोग भोगत राहा। शेवटी तुला माझेच सारूप्य रूप प्राप्त होणार आहे यात संशय नाही, असे सांगून रामाने त्याला दिव्य अलंकार दिले। त्याला विशाल राज्य देऊन सामर्थ्य संपन्न अशा रामाने आत्मज्ञानाचा उपदेशही केला। त्यानंतर रामाने त्याला आलिंगन दिले, गुह आनंदित झाला आणि तो घरी परत गेला। त्यानंतर जे इतर श्रेष्ठ वानर अयोध्येत आले होते त्यांना अमूल्य अलंकार आणि वस्त्रे देऊन राघवाने त्यांचा सत्कार केला। बिभीषणासकट सुग्रीवादी वानरांचा त्यांच्या योग्यतेनुसार परमात्म्या रामाने सत्कार केला तेव्हा आनंदित मनाने ते सर्वजण आपापल्या स्थानी परत गेले। सुग्रीवादी सर्व वानर आनंदाने किष्किंध्याकडे गेले। निष्कंटक राज्य प्राप्त करून घेऊन आणि रामाकडून आदर सत्कार घेऊन पुण्यशील बिभीषण आनंदाने लंकेकडे निघून गेला। इकडे सर्वांवर वात्सल्य करणारे राघव आपल्या संपूर्ण राज्याचे पालन करू लागले। नंतर लक्ष्मणाची इच्छा नसतानाही रामाने त्याला यवराजपदावर अभिषेक केला। अतिशय भक्तीने लक्ष्मण रामांची सेवा करण्यात तत्पर झाला। जरी राम परमात्मा कार्यांचे अध्यक्ष, निर्मळ स्वरूप, कर्तृत्व इत्यादीने रहित, सर्वदा निर्विकार आणि स्वतःच्या आनंदात संतुष्ट होते तरी सुद्धा लोकांना उपदेश करण्यासाठी परमानंद स्वरूप अशा रामाने मानवी शरीराचा आश्रय घेऊन विपुल दक्षिणाने युक्त असे सर्व अश्वमेध इत्यादी यज्ञ केले। राम आपले राज्य चालवित असताना कधी विधवा स्त्रियांचे क्रंदन ऐकू आले नाही। सापामुळे होणारे भय नव्हते, रोगांपासून निर्माण होणारी भीती नव्हती, लोकांना लुटारांचे भय नव्हते, कोणताही अनर्थ येत नव्हता, तसेच वृद्ध माणसे जिवंत असताना लहान बालकांना मृत्यूचे भय नव्हते। सर्व लोक रामांच्या पूजेत तत्पर होते। सर्व लोक राघवांचे चिंतन करीत होते। योग्य कार्यणी लोकांच्या इच्छेप्रमाणे मेघ पाण्याची वृष्टी करीत होते। स्वतःचा वर्ण आणि आश्रम यांच्या गुणांनी युक्त असणारी प्रजा स्वतःच्या धर्मात मग्न होती। तथा श्रीराम सुद्धा आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करीत असत। सर्व शुभ लक्षणाने युक्त आणि सर्व धर्मात परायण अशा श्रीरामाने 10,000 वर्षे राज्य केले। धनधान्य आणि वैभव देणारे, दीर्घ आयुष्य आणि आरोग्य देणारे, चांगले पुण्य देणारे, पवित्र अध्यात्म हे नाव असणारे हे रहस्ययुक्त रामायण पूर्वी शंकराने पार्वतीला सांगितले होते। जो मनुष्य एकाग्र मनाने भक्तिपूर्वक हे अध्यात्म रामायण ऐकतो किंवा संतुष्ट मनाने भक्तिपूर्वक वाचतो तो मनातील सर्व इच्छांची पूर्ती करून घेतो आणि तो एका क्षणात कोट्यवधी पातकातून मुक्त होऊन जातो। द्रव्याची इच्छा करणारा जो माणूस एकाग्रतेने रामांच्या अभिषेकाचे वर्णन ऐकतो त्याला पुष्कळ धन प्राप्त होते। पुत्र प्राप्तीची इच्छा करणाऱ्या माणसाने हे रामायण प्रारंभापासून वाचले तर त्याला सज्जनांकडून मान्यता मिळणारा पुत्र प्राप्त होतो। जो राजा ही आध्यात्मिक रामसंहिता अध्यात्म रामायण ऐकतो त्याला धनधान्य ऐश्वर्य संपन्न अशा पृथ्वीचे राज्य प्राप्त होते। शत्रूंना जिंकून आणि शत्रूंचा हल्ला न होता तो राजा दुःखरहित होऊन विजयी होतो। ज्या स्त्रियांसुद्धा आध्यात्मिक रामसंहिता म्हणजे हे अध्यात्म रामायण ऐकतात त्यांची मुले चिरकाल जगतात आणि त्यांचा मानसन्मान होतो। आणि जी वंध्या स्त्री भक्तीने युक्त होऊन ही अध्यात्म रामायणातील कथा ऐकते तिला सुंदर पुत्र प्राप्त होतो। क्रोधाला जिंकून आणि मत्सररहित होऊन तसेच श्रद्धायुक्त होऊन जो माणूस हे अध्यात्म रामायण ऐकतो किंवा वाचतो तो सर्व संकटावर मात करून भयरहित सुखी आणि श्रीरामांवरील भक्तीने संपन्न होतो। जी माणसे हे अध्यात्म रामायण प्रारंभापासून ऐकतात त्यांच्यावर सर्व देव संतुष्ट होऊन जातात। त्यांची सर्व विघ्ने दूर पळून जातात आणि त्यांना सर्वश्रेष्ठ संपदा प्राप्त होतात। रामांचे एका ठिकाणी मन जडवून जर एखाद्या रजस्वला स्त्रीने शुद्धीनंतर 5व्या दिवसापासून 16व्या दिवसापर्यंत हे अध्यात्म रामायण पहिल्यापासून ऐकले तर ती दीर्घायुषी उत्तम पुत्राला जन्म देते आणि लोकांकडून पतिव्रता म्हणून तिचा सन्मान होतो। जे कोणी लोक दररोज भक्तीने अध्यात्म रामायणाची पूजा करून त्याला नमस्कार करतात ते लोक सर्व पातकातून मुक्त होऊन विष्णूच्या श्रेष्ठपदी जातात। जे पुरुष भक्तीने हे अध्यात्म रामचरित संपूर्णपणे ऐकतात किंवा स्वतःच्या मुखाने त्याचे पठन करतात त्यांच्यावर राम प्रसन्न होतात। राम हेच परब्रह्म आहेत। ते सर्वांना राम संतुष्ट झाले असताना धर्म अर्थ काम मोक्ष यातील जी इच्छा एखाद्या माणसाला होईल ती इच्छा फलद्रूप होईल। आयुष्य आणि आरोग्य देणारे आणि कोट्यवधी कल्पातील पापांचा नाश करणारे हे अध्यात्म रामायण नियमाने खंड न पडता ऐकत राहावे। अध्यात्म रामायणाच्या श्रवणामुळे सर्व देव सर्व ग्रह आणि सर्व महर्षी संतुष्ट होतात तसेच सर्व पितरही तृप्त होतात। वैराग्य आणि विज्ञान यांनी युक्त असे हे प्राचीन अद्भुत रामायण जे पुरुष वाचतात अथवा ऐकतात किंवा लिहून काढतात त्यांना या संसारात पुनर्जन्म प्राप्त होत नाही। संपूर्ण वेद राशींचे वारंवार मंथन करून भूतनाथ अशा शंकराने जे तारक ब्रह्म आहे ते रामच आहे, राम हाच विष्णूची गुप्त मूर्ती आहे असे जाणून घेतले आणि नंतर सर्व वेदांचे सार संग्रह रूपाने एकत्र करून शंकराने या ग्रंथाद्वारे श्रीरामाचे संपूर्ण गूढ तत्व स्पष्टपणाने पार्वतीला संक्षेपाने सांगितले। इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे षोडश सर्ग समाप्त।